बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, बालक हा सगळ्यात कमकुवत आणि कमजोर मानला जातो, त्यामुळे बालकांना अधिकार दिले आहेत ज्यामुळे बालकांचे कोणी शोषण करणार नाही आणि बालक त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करून स्वतःचे मत ठामपणे मांडतील. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.